चौदाव्या अध्यायाचा हा प्रस्तावही गुरुभक्तीनं भारावलेला आहे. आता सर्व काही अहंकार दूर गेले आहेत. गीताभाष्याच्या अंतिम पर्वाकडे जाताना गुरुला गुरु म्हणून अभिवादन केलं आहे. पहाडावरून उतरणारी नदी नाचते बागडते, परंतु समुद्राजवळ आल्यावर ती गंभीर आणि जलाढ्य होते. आशयघन झालेल्या प्रवाहात आता क्रीडेला अवसर नाही. ज्ञानदेवांचे नागर पदबंध अलंकारांचं आल्हाददायक चांदणं उधळीतच त्यांच्या वाणीतून बाहेर येतात. तेव्हा इथंही उपमा उत्प्रेक्षादी अलंकार आहेत, पण गुरुची महती वर्णन करताना त्यांना गुरु म्हणूनच संबोधलं आहे. कुठल्या रूपकाचा आश्रय घेतलेला नाही. गुरु हे प्रज्ञाप्रभा सूर्य निरंतर कारुण्य सिंधू आहेत. ज्ञानदेवांसारख्या शिष्यासाठी सारं विश्वच गुरुच्या कृपेनं प्रकाशमान झालं आहे. आकाशात चंद्रसूर्य प्रकाशतात, पृथ्वीवर चराचरांचे व्यवहार चालू असतात, पण या प्रत्यक्षामागील अप्रत्यक्षाचं ज्ञान देतो तो गुरु. कळसूत्री खेळातील बाहुल्यांना सूत्रधाराची ओळख तोच करून देतो. त्याचा महिमा सांगताना शिष्यच काय, पण वेदही निशब्द होतात. म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात.
जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. जय जय सर्वविसावया सोहं भाव सुहावया. जय जय सर्वविसावया सोहं भाव सुहावया. नानालोक हेलावया समुद्रातु ऐकेगा आर्त बंधु निरंतर कारुण्य सिंधु. विशद विद्यावधु वल्लभाजी तू जया प्रतिलपसी तया विश्व हे दाविसी. प्रकट तै करिसी प्रकट तै करिसी आघवे चितु. पुढिलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टी बंधु निफजे. परी नवल लाघव तुझे परी नवल लाघव तुझे. जे आपण पे चोरे तू सर्वायया मा कोणा बोधु कोणा माया. सिया आपे आप लाघविया ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ जानो जगी आप बोले ते तुझिया बोला सुरस जाले तुझे निक्षमत्व आले तुझे निक्षमत्व आले पृथ्वीयेसी रविचंद्रादि शुक्ति उदय करीती त्रिजगती ते तुझिया दीप्ति ते तुझिया दीप्ति तेज तेजा जे चळवळी जे अनिळे ते दैविके निजी निज बळे नभ तुझ माजी खेळे नभ तुझ माजी खेळे लपी थपी असो वानने सायास श्रुती सिहे असो वानने सायास श्रुती सिहे वेदवानुनी तवची चांग जवन दिसे तुझे आंग मग आमातया मूग एके पाती मग आमातया मूग एके पाती जी एकारण वाचे ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काय जाणी जती मा महानदी काय जाणी जती का उदय लिया भास्व तू चंद्र जैसा खद्यो तू आमा श्रुति तुझा तू तो पाडू असे आमा श्रुति तुझा तू तो आणि दुजया थावो मोडे जेथ परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी तो तू मा कोणे तोंडे वानावासी या लागी आता, या लागी आता स्तुति सांडूनी निवांता, चरणी ठेवी जे माथा, हे चिभले हे चिभले हे चिभले हे चिभले। तरी तू जैसा आहासी तैसिया, नमो जी श्री गुरु राया, मज ग्रंथोद्यमु फळावया, व्यवहारा होई व्यवहारा होई। आता कृपा भांडवल सोडी, भरीमती माझी पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी, थोरा माते करी ज्ञान पद्य जोडी, थोरा माते। मगमी संसरेन तेणे करी न संतासी कर्ण भूषणे, लेववीन सुलक्षणे विवेकाची, लेववीन सुलक्षणे विवेकाची। जी गीतार्थ निधान काढू माझे मन, सुई स्नेहांजन आपले तू, हे वाक सृष्टी एके देख तू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जोजी निर्मळे कारुण्य बिंबे। माझी प्रज्ञा वेली वेलाळ, काव्य होय सफळ, तो वसंतु होई स्नेहाळ, तो वसंतु होई स्नेहाळ। शिरोमणी प्रमेय महापुरे, हे मती गंगाए थोरे, तैसा वर्ष उदारे, तैसा वर्ष उदारे। दिठी वेनी विश्वैक धामा, तुझा प्रसाद चंद्रमा, तुझा प्रसाद चंद्रमा। करू मज पूर्णिमा, करू मज पूर्णिमा, जी। जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते वो संडेल स्फूर्ति ते वो संडेल स्फूर्ति ते रसवृत्ति ते रसवृत्ति ते।